घरी ठेवून जायला लागत, घरी पाठवा लागत.
Thank you.